माझे नाव श्रीनिवास सुरेश राठोड, मी वर्ग 9 आहे. माझे नेहरू नगर लिंबोटी तालुका जिल्हा नांदेड. माझा प्रश्न आहे की बालकांचे अधिकार किती व कोणते आहेत?